निर्गम अध्याय 16. मग इस्रायल लोकांची मंडळी प्रवास करीत एलिम या ठिकाणाहून निघाली व मिसरमधून निघाल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या 15व्या दिवशी एलिम व सिनाय यांच्या दरम्यान असलेल्या सीन रानात येऊन पोहोचले. त्या रानात इस्रायल लोकांच्या मंडळीने मोशे व अहरोन यांच्या संबंधी कुरकूर केली. इस्रायल लोक त्यांना म्हणू लागले की परमेश्वराच्या हातून आम्हाला मिसर देशामध्येच मरण आले असते तर बरे झाले असते, कारण तेथे आम्हाला खावयास लागणारे सर्व प्रकारचे अन्न भरपूर होते, परंतु तुम्ही आम्हाला येथे रानात उपासाने मारावे म्हणून आणले आहे. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तुम्हास खाण्याकरता मी आकाशातून अन्नवृष्टी करीन. प्रत्येक दिवशी या लोकांनी आपल्याला त्या दिवसास पुरेल एवढे अन्न बाहेर जाऊन गोळा करावे. यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात की नाही हे पाहण्यासाठी मी त्यांची परीक्षा पाहीन. 6व्या दिवशी मात्र ते इतर दिवशी गोळा करतात त्याच्या दुप्पट असावे. ते जे गोळा करतील ते शिजवतील. म्हणून मोशे व अहरोन सर्व इस्रायल लोकास म्हणाले, आज संध्याकाळी तुम्ही परमेश्वराचे सामर्थ्य पाहाल, तेव्हा मिसरमधून तुम्हास वाचविणारा परमेश्वर हाच आहे हे तुम्हास कळेल. उद्या सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल. तुम्ही परमेश्वराविरुद्ध कुरकूर केली, त्याने ती ऐकली आहे. आम्ही कोण की तुम्ही आम्हाविरुद्ध कुरकूर करावी? आणि मोशे म्हणाला, परमेश्वर तुम्हास संध्याकाळी मांस खावयास देईल आणि सकाळी पोटभर भाकरी देईल, कारण तुम्ही परमेश्वराविरुद्ध कुरकूर करीत आहा ती त्याने ऐकली आहे. आम्ही कोण आहोत? तुमचे कुरकुरणे आमच्या विरुद्ध नाही तर परमेश्वराविरुद्ध आहे. मग मोशे अहरोनाला म्हणाला, तू इस्रायल लोकांच्या मंडळीला सांग की तुम्ही परमेश्वराकडे एकत्र या, कारण त्याने तुमच्या तक्रारी ऐकल्या आहेत. मग अहरोन सर्व इस्रायल मंडळीशी बोलत असताना सर्व लोकांनी वळून रानाकडे पाहिले आणि त्यांना मेघात परमेश्वराचे तेज दिसले. परमेश्वर मोशेला म्हणाला, मी इस्रायल लोकांच्या तक्रारी ऐकल्या आहेत, तेव्हा त्यांना सांग, रात्री तुम्ही मांस खाल आणि दररोज सकाळी तुम्हास पाहिजे तितक्या भाकरी खाल. मग परमेश्वर मी तुमचा देव आहे हे तुम्हास समजेल. त्या संध्याकाळच्या वेळी तेथे लावे पक्षी येऊन छावणीभर पसरले आणि सकाळी छावणीच्या सभोवती जमिनीवर दव पडले. सूर्य उगवल्यावर दव विरून गेले, परंतु त्यानंतर जमिनीवर खवल्यासारखे हिमकणा एवढे सूक्ष्म कण पसरलेले दिसले. ते पाहून इस्रायल लोकांनी एकमेकांना विचारले, हे काय आहे? कारण ते काय आहे हे त्यांना माहीत नव्हते. तेव्हा मोशेने त्यांना सांगितले, परमेश्वर हे अन्न तुम्हास खाण्याकरता देत आहे. परमेश्वराने आज्ञा केली आहे ती ही आहे की प्रत्येकाने आपल्याला जेवढ्या अन्नाची गरज आहे तेवढेच गोळा करावे. ज्याच्या तंबूत जेवढी माणसे असतील तेवढ्यासाठी त्याच्या आहाराप्रमाणे प्रत्येकी एक एक ओमर गोळा करावे. इस्रायल लोकांनी तसे केले. कोणी कमी कोणी जास्त गोळा केले. त्यांनी ओमरच्या मापाने ते मापून पाहिले, तेव्हा ज्याने अधिक गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही. प्रत्येकाने आपल्या आहाराच्या मानाने हे गोळा केले. मोशेने लोकास सांगितले, कोणीही यापैकी काही एक सकाळपर्यंत ठेवू नये. परंतु लोकांनी मोशेचे ऐकले नाही. काही लोकांनी त्या अन्नातून सकाळपर्यंत ठेवले, त्यामध्ये किडे पडले व त्याची घाण येऊ लागली. त्यावरून मोशे त्यांच्यावर फार रागावला. प्रत्येक दिवशी ते लोक आपल्याला पुरेसे अन्न गोळा करीत, ऊन फार वाढल्यावर ते वितळून जाई. सहाव्या दिवशी त्यांनी दुप्पट म्हणजे प्रत्येक माणशी 2 ओमर गोळा केले. तेव्हा मंडळीचे सर्व पुढारी लोक मोशेकडे आले व त्यांनी हे त्यास कळवले. तो त्यांना म्हणाला, परमेश्वराचे सांगणे असे आहे की उद्या विश्रामवार परमेश्वराचा पवित्र शब्बात आहे. तुम्हास भाजावयाचे ते भाजा आणि शिजवावयाचे ते शिजवा, आणि जे काही उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवावे. मोशेने सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते सकाळपर्यंत ठेवले, पण त्याची घाण सुटली नाही किंवा त्यामध्ये कोठेही किडे पडले नाहीत. मग मोशे म्हणाला, ते आज खा, कारण आज परमेश्वराचा शब्बात आहे. आज रानात ते तुम्हास मिळावयाचे नाही. तुम्ही 6 दिवस ते गोळा करावे, परंतु आठवड्याचा 7वा दिवस हा शब्बात आहे. त्या दिवशी काही मिळणार नाही. तरी काही लोक 7व्या दिवशी ते गोळा करावयास बाहेर गेले, परंतु त्यांना काहीच मिळाले नाही. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, माझ्या आज्ञा व माझे नियम पाळावयास तुम्ही कोठवर नाकारणार? पहा, परमेश्वराने तुम्हास शब्बात दिला आहे, म्हणून 6व्या दिवशी तो तुम्हास तो 2 दिवस पुरेल एवढे अन्न देतो. तेव्हा 7व्या दिवशी आपापल्या ठिकाणी स्वस्थ असावे. आपले स्थान सोडून कोणीही बाहेर जाऊ नये. याप्रमाणे लोकांनी 7व्या दिवशी विसावा घेतला. इस्रायल लोकांनी त्या अन्नाचे नाव मान्ना ठेवले. ते धन्यासारखे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती. मोशे म्हणाला, परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की ह्यातले 1 ओमर पुढील पिढ्यांच्या लोकांसाठी राखून ठेवा. मी तुम्हास मिसर देशातून काढून नेल्यावर रानात कसे अन्न दिले हे त्यांना समजेल. तेव्हा मोशेने अहरोनाला सांगितले, 1 भांडे घे आणि त्यामध्ये 1 ओमर मान्ना घाल. तो परमेश्वरापुढे सादर करण्यासाठी आपल्या पुढील पिढ्यांसाठी राखून ठेव. मग परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे अहरोनाने परमेश्वराच्या आज्ञापटापुढे ते भांडे ठेवले. इस्रायल लोक तो मान्ना 40 वर्षे कनान देशाच्या सरहद्दीपर्यंत जाऊन पोहोचेपर्यंत खात होते. 1 ओमर मान्ना म्हणजे 1 एफाचा 10वा भाग आहे.